सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार मी आहे संग्राम दॅट्स ऑल द टाइम वी हॅव ऑन द शो स्टे ट्यून फॉर तीन तास नो त्रास विथ सोनिया
गुड मॉर्निंग संग्राम
सोमवार सकाळ असल्यासारखं वाटतच नाहीये
का
आठवडा किंवा महिना संपतोय असं मला वाटतंय काय काय आपण केलं गेल्या 15-20 दिवसात गणवेश डोनेशनचं कॅम्पेन या विकेंडला संपलं पुणेकरांनी मिळून 3 लाखापेक्षा जास्त पैसे डोनेट केले आणि आम्ही पहिली बॅच त्याचे गणवेश बनवले आणि ते वडगाव शेरीच्या दोन्ही शाळांमध्ये आम्ही जाऊन डोनेटही करून आलो इनफॅक्ट आज सकाळी आत्ता या 3 लाखाच्या टोटलमध्ये 30,000 ची एडिशन केली आहे
वाव
समीर शेपाळ यानं
क्या बात
आत्ताच तो चेक देऊन गेला त्याच्यानंतर अर्थात शनिवारी रात्री
वेल लाईव्ह विथ अदिती सिंग शर्मा जे आम्ही खूप खूप जास्त एन्जॉय केलं वी मिस्ड यू संग्राम
आणि फायनली आज सकाळी रेड एफ एम वाला कबीर याला पुणेकरांनी वोट इन केलाय आणि आज रात्री 9 वाजल्यापासून तो त्याचा नवीन शो चालू करतोय
हॅशटॅग रेड
आणि या सगळ्याचे तुम्हाला फोटोज बघायला मिळतील facebook.com/rjsangramredfm किंवा
facebook.com/rjsoniaredfm
आपली भेट होईल उद्या सकाळी पुन्हा मॉर्निंग नंबर वन वर सुनाओ दो स्टे ट्यून फॉर 3 तास नो त्रास विथ सोनिया मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम
बजाते रहो